स्तोत्र संहिता अध्याय 131। हे परमेश्वर, माझे हृदय गर्विष्ट नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही। मी आपल्यासाठी मोठ्या मोठ्या आशा ठेवत नाही किंवा ज्या माझ्या समजण्यापलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही। खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे। जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठाई आहे। हे इस्रायला, आतापासून आणि सर्व काळ तू परमेश्वरावर आशा ठेव।